चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतात यंदा मान्सून सामान्य राहणार, हवामान विभागाचा अंदाज। भारतीय हवामान विज्ञान विभागनं बुधवारी यंदा मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज व्यक्त केला। IMD सांगितलं की कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनला लक्षात घेता यंदा मान्सून अगदीच सामान्य असेल। देशाचे भूजल विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ही माहिती दिली की यावर्षी मान्सून मोठ्या कालावधीपर्यंत 100% राहील। ही बाब शेती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे।